गोरा, लेखक रवींद्रनाथ टागोर. गोरा ही रवींद्रनाथांची एक प्रसिद्ध कादंबरी. भारतीय पुनर्जागरणाची सुरुवात ज्या 19व्या शतकाच्या अखेरीस बंगालात झाली तिची या कादंबरीला पार्श्वभूमी आहे. धर्म, समाज, बंधुत्व, परंपरा विरुद्ध आधुनिकता इत्यादी गोष्टींवरील तात्विक वादविवादाने ही कादंबरी समृद्ध आहे. या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद प्रोफेसर मा. ग. बुद्धिसागर यांनी केला होता. त्यानंतर त्याचा संक्षिप्त अनुवाद त्यांची सून सुनीला बुद्धिसागर हिने केला, जो या ऑडिओबुकद्वारे प्रस्तुत होत आहे. भाग एक. श्रावण महिन्यातली सकाळची वेळ होती. ढग पांगून जाऊन कलकत्ता शहरावरचे आकाश स्वच्छ उन्हाने उजळले होते. अशावेळी काहीच काम नसल्यामुळे निशब्दपणे आपल्या घरच्या दुसऱ्या मजल्यावर विनयभूषण येणाऱ्या जाणाऱ्यांचा प्रवाह पाहत उभा होता. त्याचे कॉलेजमधील शिक्षण संपून बरेच दिवस झाले होते, पण अजून कसल्याही कामधंद्याला त्याने प्रारंभ केला नव्हता. वृत्तपत्रात तो लेख लिहित असे, सभा समित्या स्थापणे व चालवणे हाही त्याचा उद्योग असे, पण एवढ्याने काही माणसाचं समाधान होत नाही. अखेर आज काय करावे तेच समजेनासे झाल्यामुळे त्याचं चित्त अस्वस्थ झालं होतं. समोरच्या दुकानाजवळ एक साधू उभा राहून गात होता. खाचार भीतो रोचे पाखी केमोने आशे जाय, खाचार भीतो रोचे पाखी केमोने आशे जाय, अनोळखी कुणी पक्षी पिंजरी येऊनी उडुनी जाई, समर्थ जरी मम मनशृंखला बांधितो चितत पायी. विनयला वाटलं त्या साधूला बोलवून त्याचे ते अनोळखी पक्षाचे पाखीचे गाणे उतरवून घ्यावे, पण आळसावल्यामुळे त्याने तसे केले नाही. त्या गाण्याचे सूर त्याच्या मनात घुमत राहिले. इतक्यात त्याच्या घराच्या समोरच एका भाड्याच्या टांग्यावर एक दोन घोड्यांची गाडी येऊन आदळली आणि टांग्याचे एक चाक मोडून मागे दृष्टिक्षेपही न टाकता वेगाने निघून गेली. टांगा उलटला नाही, पण एक चाक मोडल्यामुळे त्या बाजूला कलंडला. विनय घाईघाईने रस्त्यावरून पाहतो तो त्या टांग्यातून एक 17-18 वर्षाची मुलगी खाली उतरून उभी होती आणि एक वयस्क गृहस्थ खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होते. विनयने त्यांना हात देऊन खाली उतरवले आणि त्यांचा विस्कटलेला चेहरा पाहून विचारले, आपल्याला लागले तर नाही ना? छे, काही झाले नाही, असं म्हणत त्या गृहस्थाने हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हसू तात्काळ मावळले आणि त्यांना घेरी आली. विनयने त्यांना धरले आणि चिंताकुल झालेल्या त्या मुलीकडे वळून म्हटले, हे समोरच माझे घर आहे, आत चला. त्या वृद्ध गृहस्थांना बिछाण्यावर निजवल्यानंतर मुलीने चौफेर दृष्टी टाकली. खोलीच्या एका कोपऱ्यात पाण्याचा एक खुजा होता. त्यातले पाणी पेल्यात ओतून तिने त्या गृहस्थांच्या तोंडावर शिंपडले. त्यातले पाणी पेल्यात ओतून घेऊन तिने त्या गृहस्थांच्या तोंडावर ते शिंपडले आणि त्यांना वारा घालीत विनयला म्हटले, कुणा डॉक्टरला बोलवता येईल का? घराच्या जवळच एक डॉक्टर राहत होते. ताबडतोब त्यांना आणायला विनयने आपला नोकर पाठवला. खोलीच्या एका बाजूला टेबलवर एक आरसा, तेलाची बाटली व केस विंचरायचे सामान होते. त्या मुलीला पाठीमागे उभा राहून विनय आरशाकडे टक लावून पाहू लागला. लहानपणापासूनच विनय शिक्षणासाठी कलकत्त्याच्या याच घरात राहत होता. जगाविषयीचे जे काही थोडे ज्ञान त्याला होते ते सारे पुस्तकातून मिळवलेले होते. कुटुंबाबाहेरच्या कुणीही स्त्रीशी त्याचा कधी परिचय झाला नव्हता. आरशाकडे दृष्टी जाताच ज्या चेहऱ्याचे प्रतिबिंब आरशात पडले आहे ते सुंदर आहे असे त्याला जाणवले. चिंता व प्रेम या भावना त्या मुखावर उमटल्या होत्या. थोड्या वेळाने त्या वृद्धगृहस्थाने हळूहळू आपले डोळे उघडले आणि आई म्हणून एक दीर्घ निश्वास टाकला. मुलीच्या डोळ्यातून आसवे गळू लागली. त्या वृद्धगृहस्थाच्या कानापाशी तोंड नेऊन तिने काळजीने विचारले, बाबा तुम्हाला कुठे लागलंय? मी कुठे आहे? विचारित त्या गृहस्थांनी उठायचा प्रयत्न केला, पण विनयने पुढे होऊन म्हटले, उठू नका, स्वस्थ पडून राहा, डॉक्टर येत आहेत. डॉक्टर आले. तपासून त्यांनी सांगितले, विशेष काही नाही, थोडी ब्रँडी गरम दुधात घ्या, एवढे सांगून ते निघून गेले. डॉक्टर गेल्यावर संकोच वाटून ते गृहस्थ चुळबुळ करू लागलेले पाहून त्यांच्या मनातील विचार ओळखून मुलगी म्हणाली, बाबा संकोच करायचं कारण नाही, घरी गेल्यावर आपण डॉक्टरांची फी आणि औषधाचे पैसे पाठवून देऊ. इतके बोलून तिने विनयकडे पाहिले. किती विलक्षण होते ते डोळे. ते मोठे आहेत की लहान, काळे आहेत की घारे, हा विचारच मनात येत नसे. प्रथम दर्शनीच वाटे की या डोळ्यात काही एक विशेष सामर्थ्य आहे. त्यात संकोचाचा भाव नाही, द्विधावृत्ती नाही, एक प्रकारच्या स्थिर शक्तीने ते परिपूर्ण आहेत. विनयने चाचरत बोलण्याचा प्रयत्न केला, फी किरकोळ आहे, ती तुम्ही द्यायचे कारण नाही, मी. पण त्या मुलीच्या स्थिर दृष्टीमुळे त्याला ते वाक्य पूर्ण करता आले नाही. फीचे पैसे आपल्याला द्यावेच लागणार याबद्दल त्याच्या मनात संदेह उरला नाही. ते वृद्ध गृहस्थ म्हणाले, हे बघा, मला ब्रँडीची काही गरज नाही. मुलगी म्हणाली, पण बाबा डॉक्टरनी सांगितलं आहे ना. वृद्ध उत्तरले, डॉक्टरांना अशी खोडच असते, पेलाभर दूध घेतलं की माझा अशक्तपणा जाईल. दूध घेतल्यावर विनयला म्हणाले, आता आम्ही निघतो, आपल्याला आम्ही खूप त्रास दिला. मुलगी विनयकडे पाहून म्हटली, एक टांगा. वृद्ध गृहस्थ संकोचून उत्तरले, आता कशाला त्यांना त्रास, घर जवळच तर आहे, पायीच जाऊया. मुलगी म्हणाली, नाही बाबा, तुम्हाला नाही चालवणार. यावर ते गृहस्थ काहीच बोलले नाहीत. विनयने स्वतः जाऊन टांगा आणला. टांग्यात बसण्यापूर्वी त्यांनी विचारलं, आपलं नाव काय? विनय म्हणाला, माझं नाव विनयभूषण चट्टोपाध्याय. वृद्ध गृहस्थ म्हणाले, माझं नाव आहे परेशचंद्र भट्टाचार्य. जवळच 78 नंबरच्या घरात आम्ही राहतो. चवडीनुसार आमच्याकडे याल तर आम्हाला आनंद होईल. मुलीनं आपल्या दृष्टीनंच या निमंत्रणाला आपलीही संमती दर्शवली. विनय तर त्यावेळीच त्याच टांग्यात बसून त्यांच्याबरोबर जायला तयार होता. पण हे शिष्टाचाराला धरून होईल की नाही हे न कळल्यामुळे तो तसाच उभा राहिला. टांगा सुरू व्हायच्या वेळी मुलीनं त्याला किंचित नमस्कार केला. त्या नमस्काराची मुळीच कल्पना नसल्यामुळे विनयला प्रतिनमस्कार करायचे सुचले नाही, तो नुसताच उभा राहिला. घरात परत आल्यावर या आपल्या चुकीबद्दल विनय स्वतःला दोष देऊ लागला. या मंडळींना भेटल्यापासून ते ती जाईपर्यंत आपले सारेच वागणे शिष्टाचाराला सोडून होते की काय असे त्याला वाटू लागले. आपण केव्हा काय बोलायला करायला हवं होतं याच्या व्यर्थ विचारांनी तो अस्वस्थ झाला. खोलीत परत येतो तो त्या मुलीनं वडिलांचं तोंड पुसण्याकरता घेतलेला रुमाल अंथरुणावर पडला होता त्याकडे त्याचं लक्ष गेलं. विनयनं तो रुमाल चटकन उचलून घेतला. त्याच्या मनात ते अनोळखी पक्षाच्या गाण्याचे सूर पुन्हा घुमू लागले. दिवस वर येऊ लागला. ऊन प्रखर होऊ लागले. ऑफिसकडे जाणाऱ्या गाड्यांच्या रांगा जोराने दौडू लागल्या. पण विनयचं कोणत्याच कामाकडे लक्ष लागेना. इतक्यात त्याला 7-8 वर्षाचा मुलगा रस्त्यावर उभे राहून घरांचे नंबर पाहत असलेला दिसला. विनय वरून म्हणाला, हेच ते घर. तो मुलगा आपल्याच घरचा नंबर शोधत आहे याबद्दल त्याला मुळीच शंका नव्हती. भराभर विनय जिना उतरून खाली गेला. ताईने मला पाठवले आहे म्हणून त्या मुलाने विनयच्या हातात एक पत्र दिले. लिफाफ्यावर अक्षय स्त्रीचे आहे हे विनयने ओळखले. सुवाच्य इंग्रजीत त्यावर विनयचे लाव लिहिले होते. आत पत्र वगैरे नव्हते, पैसे होते. मुलगा परत जाऊ लागला पण विनयने त्याला सोडले नाही. त्याच्या गळ्याभोवती हात टाकून तो आग्रहाने त्याला वर घेऊन आला. त्याच्या आणि बहिणीच्या तोंडावळ्यात साम्य होते. त्याला पाहिल्यावर विनयनं आनंद झाला. त्याच्याविषयी ओढ वाढू लागली. मुलगा चांगलाच चुणचुणीत होता. खोलीत येताच भिंतीवरचा एक फोटो पाहून त्याने विचारले, हा फोटो कोणाचा? विनय म्हणाला, तो फोटो आहे माझ्या एका मित्राचा. मुलाने विचारले, मित्राचा फोटो? तुमचे मित्र कोण आहेत? विनय हसून म्हणाला, तू त्यांना ओळखणार नाहीस. त्यांचं नाव गौरमोहन, मी त्यांना गोरा म्हणतो. लहानपणापासूनच आम्ही एकत्र शिकलो आहोत. अजूनही शिकता? नाही, आता शिकत नाही. तुमचं काय सगळं शिक्षण संपलं? विनयने हसून म्हटले, होय, सगळं शिक्षण संपलं. मुलाने चकित होऊन एक निश्वास टाकला. त्याला वाटलं असावं कधीतरी आपणही एवढे शिकू. विनयने विचारले, तुझे नाव काय? मुलगा उत्तरला, माझं नाव सतीशचंद्र मुखोपाध्याय. विनयने विचारले, मुखोपाध्याय? त्यानंतर त्याला हळूहळू कळले की परेशबाबू हे काही त्या मुलाचे वडील नव्हते. त्यांनी या दोघांना, बहीण भावांना, लहानपणापासून सांभाळले होते. मुलाच्या बहिणीचे नाव पूर्वी राधाराणी होते, पण परेशबाबूंच्या पत्नीने ते बदलून तिचे सुचरिता असे नाव ठेवले. पाहता पाहता सतीशची विनयशी खूप गट्टी जमली. सतीश घरी परत जायला निघाला तेव्हा विनयने विचारले, तुला एकटे परत जाता येईल ना? सतीश फुशारकीने म्हणाला, मला एकट्याला जाता येतं. विनय म्हणाला, चल, मी तुला पोचवतो. आपल्या एकटे जाण्याच्या क्षमतेबद्दल विनयचा अविश्वास पाहून सतीश रागवला आणि म्हणाला, कशाला? मला एकटं जाता येतं. आपल्या एकटे जाण्या येण्याची त्यानं विनयला अनेक उदाहरणं दिली. तरी देखील आपल्या घराच्या दारापर्यंत विनयनं काय यावं हे त्याला कळलं नाही. सतीश म्हणाला, आत नाही येणार. विनयने मन आवरून उत्तर दिलं, आणखी केव्हा तरी येईन. घरी परत आल्यावर आपला पत्ता लिहिलेला हा लिफाफा खिशातून काढून विनय त्याच्याकडे कितीतरी वेळ पाहतच राहिला. नंतर पैशासहित तो लिफाफा त्याने काळजीपूर्वक पेटीत ठेवून दिला. अडचणीच्या प्रसंगीही ते पैसे खर्चले जाणार नव्हते.